नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते. शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु नानक देव यांची जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्त नांदेडसह सर्वच गुरुद्वारांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना गुरु नानक यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. श्री गुरु नानक देवजी यांचं जीवन आणि संदेश मानवतेला कालातीत ज्ञानाने मार्गदर्शन करत आहेत. करुणा, समानता, नम्रता आणि सेवेची त्यांची शिकवण प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रकाश पर्वानिमित्त शुभेच्छा, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत निवृत्ती वेतनधारकांसाठी आज देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहिमेचा चौथा टप्पा सुरू करण्यात आला. देशभरातील 2000 जिल्हे, उपविभाग आणि शहरांमध्ये शिबिरांचं आयोजन करण्यात येणार आहे. निवृत्ती वेतनधारकांना निवृत्ती वेतन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी हयातीचा दाखला सादर करावा लागतो. नोव्हेंबर 2014 पासून सरकारनं डिजिटल जीवन प्रमाणपत्र ऑनलाईन सादर करण्यासाठी आधार क्रमांकावर आधारित जीवन प्रमाण योजना सुरू केली आहे. बीड जिल्ह्यात केंद्रीय पथकाकडून अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागाच्या पाहणीला आजपासून सुरुवात झाली. यामध्ये जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह पथकातील वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. या पथकानं आज बीड, शिरूर, कासार आणि आष्टी तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नुकसानीचा आढावा घेतला. आतापर्यंत 5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना 445 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकासह जमिनीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. त्यामुळे सरसगट नुकसान भरपाईची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. दरम्यान या पथकानं आज अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातल्या अतिवृष्टीग्रस्त भागाचीही पाहणी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील तीनही पक्ष आपापल्या स्तरावर युती संदर्भात निर्णय घेतील, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते आज कोल्हापूर इथं पत्रकारांशी बोलत होते. या निवडणुकीत जनता मोठ्या प्रमाणात महायुतीलाच कौल देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
निवडणुकांची घोषणा झाली आहे, आम्ही त्या निवडणुकांना सामोरं जाऊ. तीनही आमचे जे पक्ष आहेत ते आपापल्या परीनं त्या स्तरावर युतीच्या संदर्भात निर्णय घेतील, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही तिघही एकच आहोत. कुठे युती झाली नाही तरी आमची पोस्टपोल युती होईल. त्यामुळे मला असं वाटतं की या नगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता मोठ्या प्रमाणात आमच्या महायुतीलाच कौल देईल.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. पैठण तालुक्यातील नांद्रा गावी त्यांनी अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधला. आपण मुख्यमंत्री असताना सरसकट कर्जमाफी केली होती. महायुती सरकारनं अतिवृष्टी पूरबाधित शेतकरी, व्यापारी, नागरिक यांना दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या पॅकेजचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांनी ते आश्वासन पाळलं नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान उद्धव ठाकरे हे केवळ भाषणबाजी करतात, विकासावर बोलत नाहीत, असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या पथकानं गेल्या 4 दिवसात केलेल्या कारवाईत मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाई दरम्यान विविध उड्डाणांमधून आलेल्या 5 प्रवाशांकडून 13 किलोहून अधिक अंमली पदार्थ आणि सुमारे 87 लाख रुपयांचं परदेशी चलन जप्त करण्यात आलं आहे. देशातील सर्वात मोठ्या सहकारी संस्था अमूल आणि इफको यांचा जगातल्या नामांकित सहकारी संस्थांमध्ये समावेश करण्यात आला आहे. देशांतर्गत दरडोई उत्पादनाच्या आधारे ही निवड करण्यात आली आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी या यशाबद्दल दोन्ही संस्थांचं अभिनंदन केलं आहे. भारतीय हॉकीला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं एका भव्य समारंभ आयोजित करण्यात येणार आहे. 7 तारखेला दिल्लीच्या मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा संकुलात हा कार्यक्रम होणार असून या दिवशी देशातल्या 550 जिल्ह्यांमध्येही यानिमित्त कार्यक्रम तसंच हॉकीचे सामने आयोजित केले जाणार आहेत. भारतीय हॉकीची गौरवशाली परंपरा दर्शवणाऱ्या या कार्यक्रमांचा यात समावेश असेल. देशाचा गौरव वाढवणाऱ्या दिग्गज व्यक्तींना या कार्यक्रमात सन्मानित केलं जाणार असल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात संत एकनाथ रंगमंदिर इथं आजपासून पद्म फेस्टिवलला सुरुवात होत आहे. लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते या फेस्टिवलचं उद्घाटन होणार आहे. हा फेस्टिवल 7 तारखेपर्यंत चालणार आहे. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात वंदे मातरमचं सामूहिक गायन आयोजित करण्यात आलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10